विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्राचीन वारसा संवर्धन हे केवळ एखाद्या प्राचीन वस्तूचं संवर्धन नसून ते खऱ्या अर्थानं ज्ञानाचं जतन आणि संवर्धन आहे असं मत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अधिष्ठाता प्राध्यापक प्रताप आनंद झा यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेमध्ये प्रतिबंधात्मक संवर्धन या विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरण आणि आर्थिक निकषासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी आज पुकारलेल्या भारत बंदनिमित्त पुण्यात पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांना निवेदन देण्यात आलं. पुण्यातल्या कोंढवा महमदवाडी परिसरात डेंग्यू चिकनगुनियासह साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे महापालिकेच्या दवाखान्यांसह खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य प्रशासन प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे अशी माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर यांनी दिली. मंकीपॉक्स या संसर्गजन्य रोगावरील लशीच्या संशोधनाचं काम सध्या पुण्यातल्या सीरम संस्थेमध्ये सुरू आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची नोंद झाली असून या आजारानं बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं देखील या आजाराचा प्रसार होत असल्याचं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही या आजारासंबंधी धोक्याची सूचना दिली आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरासरी उत्पादकतेपेक्षा अधिक उत्पादन घेतलं पाहिजे अशी अपेक्षा कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पुण्यात व्यक्त केली. पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त साखर संकुलात राज्यस्तरीय पीक स्पर्धा विजेत्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा गौरव करताना ते बोलत होते. कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याचं आवाहनही कृषी आयुक्तांनी केलं. कोलकात्याच्या घटनेनंतर आता ससून रुग्णालयात कुंपणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा तसंच कायमस्वरूपी बंद असलेल्या प्रवेशद्वारांच्या जागी भिंत घालण्याचा विचार आहे. रुग्णालयाच्या जुन्या आणि नवीन इमारतीदरम्यान अंतर अधिक असल्यानं दिवे आणि 100 अतिरिक्त कॅमेरे लावण्यात येणार आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव आणि अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या 23 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्वच निवासी डॉक्टरांनी आठवड्यापासून संप पुकारला आहे. पिंपरी चिंचवड शहरात उभारण्यात येणारे विकास प्रकल्प पायाभूत सुविधा आणि त्यांचे शहराच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचं मूल्यांकन करणारा सन 2023-24 पर्यावरण सद्यस्थिती अहवाल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे विशेष बैठकीत सादर करण्यात आला. नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 16% वाढ झाली आहे. शहरातील 79% नागरिक साक्षर आहेत. निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 38% कचरा ओला असतो अशी नोंदी या अहवालात आहेत. नैतिक मूल्यांचं अधपतन होत असताना वैयक्तिक लालसेपोटी सामान्य माणसाच्या वेदनेचा विसर पडलेल्या या काळात मानवतेच्या आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी विचारवंतांनी ठाम भूमिका घेत सत्तेच्या नव्हे तर सत्य आणि मानव कल्याणाच्या बाजूने बोलायला हवं असं परखड मत आज पुण्यात ज्ञानवंतांनी मांडलं. डॉ डीवाय पाटील विद्यापीठ आणि लोकशाहीसाठी समंजस संवाद यांच्यातर्फे ज्ञानवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सरस्वती सन्मानप्राप्त लेखक डॉ शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे, गांधी अभ्यासक प्राचार्य डॉ विश्वास पाटील आणि लेखक प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांचा सत्कार कुलपती डॉ पी डी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यावेळी उपस्थित होते. भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्राध्यापक रमणलाल शहा ज्योतिष अकॅडमीतर्फे 42व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनातील आज दुसऱ्या दिवशी विविध सत्र, पुरस्कार वितरण, चर्चा, पुस्तक प्रकाशन आदी कार्यक्रम पार पडले. नाशिकच्या शुभांगिनी पांगारकर यांना ग्रहांकित जीवनगौरव तर शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार गौरी केंजळे यांना देण्यात आला. पुणे महापालिकेच्या पर्वती वडगाव लष्कर आणि एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे उद्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असं महापालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे. पुण्यात थोड्या वेळापूर्वी काही भागांमध्ये पावसाच्या सरी पडल्या. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटूया विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.